2020 संपते कोविड बऱ्यापैकी स्लो झाला आहे, तर नवं दशक येत आहे, तर ह्या नव्या दशकामध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत जगाकडून, भारताकडून काय घडायला हवं असं तुम्हाला वाटतं?
मी नंबर एक वर ठेवेन पर्यावरणाचं संरक्षण, कारण कोरोनाच काय संभाव्य अण्वस्त्र युद्धापेक्षा सुद्धा पर्यावरणाचा ढासळलेला समतोल हे मानवतेसमोरचं आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनासमोरचं सुद्धा गंभीर आव्हान आहे. त्यामुळे येत्या 10 वर्षांमध्ये आता हा पॅरिसचा करार आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यामुळे पुन्हा एकदा जो बायडन अमेरिकेला पॅरिस करारामध्ये आणतील पुन्हा. पॅरिस करार पाळला तरी 21व्या शतकाअखेर 3.6 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर वाढणार आहे. ते जर वाढलं तर समुद्राची पातळी 6 मीटरनी वर जाणार आहे. जगाची 40% लोकसंख्या समुद्र काठावर राहते आणि नुसती टक्क्याच्या भाषेत 40 नाही आहे तर सगळी आर्थिक केंद्र समुद्र काठावर आहेत. आणि यामधून निर्माण होणारे जे निर्वासितांच्या समस्या आहेत, देशोदेशींची युद्ध आहेत, 2/3 बांगलादेश पाण्याखाली जाणार आहे. आपण चालू वर्षीसुद्धा पाहतो की एका बाजूला कोरोनाचं संकट असताना भारतासकट, पाकिस्तान आणि बांगलादेश सकट जगातल्या इतक्या ठिकाणी भीषण पूर आलेले आहेत, हीट वेव्ज आलेले आहेत, त्यानंतर नैसर्गिक आपत्तींचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे. तेव्हा येत्या दशकामध्ये सर्व मानवतेनी एकत्रितपणाने पर्यावरणाच्या प्रश्नावर ठोस पावलं उचलून हे दशक आपण जेव्हा 10 वर्षांनी पुन्हा चर्चा करायला बसू तेव्हा आपल्याला एक आनंद व्यक्त करता आला पाहिजे की माणसांनी त्यावर मात केली. ते येऊन भिडतं कार्बन फुटप्रिंट, तर हवेतले कार्बनचे पार्टिकल्स पर मिलियन हे कमी करणे आणि प्रत्येक व्यक्तीनीसुद्धा लक्ष देणे की मी पर्यावरणाला अनुकूल जगीन, याला शास्त्रज्ञ डॅन.
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.